93.5 रेड एफएम वर 8:37 झालेत. रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. जंगली शेर कडक ट्रॅक और उसके बाद आज का दिन भी कडक का आहे. होळी पौर्णिमा एकूणच होळीचा दिवस म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिन. आणि काय असतं माहितीये का, ह्या दिवसाची वाट जी गँग असते गल्लीतली एरियातली जी पोरं आहेत प्रचंड वाट पाहत असतात. छानपैकी रिंगण बनवायचं, त्याला शेणानं सारवायचं, गवऱ्या रचायच्या, मध्ये कुसळाची बांडी टाकायची, खोबरं दक्षिणा सगळ्या गोष्टींची जमवाजमव, होळीची वर्गणी कशाला पाहिजे, वर्गणी नाही देणार, एवढीच देणार, एवढी कशाला लागते, हे सगळे वाक्य. आणि या सगळ्या तयारीमध्ये घरून फेस करावी लागणारी चिडचिड. आजकाल काय सगळी घरातली मंडळी सुद्धा खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होतात या सगळ्या सणांमध्ये, त्यामुळे पोरांना जर असं शिव्या कमी खायला लागतात, पण तरीसुद्धा काय कोण पोरांची तयारी चालली आहे होळीची, काय काय करणार आहात आज जरा शेअर करा 6601935 नंबरवर. 8:03 घेऊन थोडाच वेळात येतोय. जिंदगी से फ्रॉम रास 3 खूपसूरत सा ट्रॅक, एन्जॉय बजाते रहो.